चीनी मंडी .com पॉडकास्ट।
जाणून घ्या कर्नाटक मध्ये कोणता जिल्हा साखर उत्पादनात आघाडीवर। कर्नाटक मध्ये ऊस उत्पादक जिल्ह्यांमध्ये बेळगावनं बाजी मारली आहे। यंदा आतापर्यंत जिल्ह्यात 1,74,00,000 क्विंटल साखर उत्पादन झालं आहे। तसंच उतारामध्येही वाढ झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उतारा 0.10% वाढला आहे। बेळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऊसाचं क्षेत्र वाढलं होतं। यंदा फेब्रुवारी अखेर जिल्ह्यात 24 साखर कारखान्यांमध्ये 1,55,00,000 टन ऊस गाळप झालं होतं। त्यातून 1,74,00,000 क्विंटल साखर तयार झाली आहे। गेल्या हंगामात जिल्ह्यातील सरासरी उतारा 11.17 होता। यंदा तो 11.27 झाला आहे। जिल्ह्यात 2 नवे साखर कारखाने सुरू झाल्यामुळं कारखान्यांची संख्या 24 झाली आहे। त्यापैकी 18 साखर कारखान्यांमध्ये फेब्रुवारी अखेर ऊस गाळप थांबवण्यात आलं आहे। जिल्ह्यातील एकूण ऊस क्षेत्रामध्ये यंदा 10% वाढ झाली होती, त्यामुळं निश्चितच गाळप वाढणार होतं। गेल्या हंगामात 1,37,00,000 टन गाळप झालं होतं। त्यातून 1,52,00,000 क्विंटल साखर तयार झाली आहे। यंदा फेब्रुवारी अखेर 21,00,000 क्विंटल साखर उत्पादन जास्त झालं आहे। अजूनही जिल्ह्यात 6 साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू आहे, त्यामुळं यंदाच्या उत्पादनात आणखी साखरेची भर पडणार आहे। कर्नाटकमध्ये बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक 24 साखर कारखाने आहेत, त्यानंतर बागलकोट, विजापूर आणि इतर जिल्ह्यातील मिळून 44 कारखाने आहेत। बेळगाव जिल्ह्यापाठोपाठ बागलकोट जिल्ह्यात 1,02,00,000 क्विंटल, विजापूर जिल्ह्यात 45,54,000 क्विंटल साखर उत्पादन झालं आहे। यंदा कर्नाटकमध्ये 3,94,00,000 टन ऊसाचं गाळप झालं असून एकूण 4,21,00,000 क्विंटल साखर उत्पादन झालं आहे। बेळगाव जिल्ह्यात साखर उत्पादन वाढलं, उतारा वाढला असला तरी ऊस उत्पादकांची बिलं मात्र थकीत आहेत। डिसेंबरच्या पहिल्या टप्प्यातील बिलं मिळाली आहेत, मात्र त्यानंतरची बिलं अद्याप थकीत आहेत। कारखान्यांनी उत्पादन जास्त केलं, पण ऊस दिल्यानंतर 14 दिवसात बिलं देण्याचा नियम मात्र कोणी पाळला नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे नेते शशिकांत जोशी यांनी दिली आहे।